लवे, त्राही हो मज पाही हो, मज पाही हो महालक्ष्मी। हेम भावन रत्न कोंदण हे सिंहासन आसनी। एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी, त्यासी देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी। कुंडले श्रवणी रवी शशि मंडळा समवर्तुळे, डोलता सुर नायका वरी हालता ती चंचले। कंचुकी कुच मंडळा वरहार चंप करुळती, पारिजातक शेवती बट मोगराणी मालती। पिवळा पट तो कटी तटी वेष्टिला बरवे परी, सौदामिनी हुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी। कमुकावर मन्मथे शर सज्जिल्या तैशा निर्या, गर्जती पद पंकजी किती नूपुरे आणि घागर्या। इंद्रचंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती, कुंकुमा गुरु कस्तुरी किती आदरे तुझ चर्चिती। निर्जळे तुझ पूजिता बहुशोभिसी कमलासनी, किती हो तुझ वर्णुमी मज पाव हो कुलस्वामिनी। कोटी देह तिस देवतां सवे घेवुनी विंझणे करी, चामरे चिर पल्लवे तुझ ढाळिती परमेश्वरी। नामामृत दे निरंतर याचका प्रतिगिरिसुते, जोडुनी कर विनवितो मज पाव हो वर देवते। संकट वरती तुझ वाचुनी मज कोण रक्षिल अंबिके कृष्ण केशव प्रार्थतो मज पाव हो जगदंबिके।